आकाशवाणी नागपूर राम औरंगाबादकर आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. भारतीय रिझर्व्ह बँकेच्या केंद्रीय संचालक मंडळाची 607वी बैठक नागपुरात संपन्न. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर भ्रष्टाचार प्रकरणातील खटल्याची सुनावणी सुरू. आम आदमी पक्षाच्या कार्यकर्त्यांची ठिकठिकाणी निदर्शनं. 1.5 लाखांचं बक्षीस असलेल्या नक्षल समर्थकाला गडचिरोली पोलिसांनी केली अटक. आणि लोकशिक्षकांच्या भूमिकेतून मतदानाच्या कर्तव्यपालनाचे भान द्या. नागपूर जिल्हाधिकारी डॉ विपिन ईटनकर यांची सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्स यांना साद. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या केंद्रीय संचालक मंडळाची 607वी बैठक आज नागपुरात गव्हर्नर शक्तिकांत दास यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. जागतिक आणि देशांतर्गत आर्थिक परिस्थितीसोबतच भूराजकीय घडामोडी आणि जागतिक आर्थिक बाजारातील अस्थिरतेमुळे निर्माण झालेल्या आव्हानांचा आढावा या बैठकीत घेण्यात आला. यासोबतच चालू आर्थिक वर्षात आरबीआयनं डिजिटल पेमेंट, ग्राहक शिक्षक आणि जागरुकता यामध्ये केलेल्या प्रगतीसंदर्भात चर्चा करण्यात आली. आजच्या बैठकीत बँकेच्या वर्ष 2024-25 अर्थसंकल्पाला देखील मंजुरी दिली असल्याचं आरबीआयनं जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटलं आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी सक्तवसुली संचालनालयाच्या समन्सला आव्हान देणारी याचिका मागे घेतली आहे. दिल्ली उच्च न्यायालयानं केजरीवाल यांना अटकेपासून संरक्षण नाकारल्यानंतर सक्तवसुली संचालनालयानं काल त्यांना अटक केली. आज त्यांना राऊज एव्हेन्यू न्यायालयात हजर केलं गेलं. आम आदमी पार्टीचे सौरभ भारद्वाज आणि मंत्री अतिशी यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. केजरीवाल यांच्या अटकेच्या निषेधात आम आदमी पार्टीनं आज दिल्लीसह देशभरात विविध ठिकाणी निदर्शनं केली. नागपुरात केंद्रीय मंत्री आणि भाजपचे नागपूरचे लोकसभा उमेदवार नितीन गडकरी यांच्या जनसंपर्क कार्यालयासमोर आम आदमी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी निदर्शनं केली. या मुद्यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावरच्या अटकेच्या कारवाईवर शरद पवार यांनी टीका केली आहे. केंद्र सरकार तपास यंत्रणांचा दुरुपयोग करत असून काँग्रेस केजरीवाल यांच्यासोबत असल्याचं काँग्रेस नेते के सी वेणुगोपाल यांनी म्हटलं आहे. ऑस्ट्रेलिया भारताचा अतिशय विश्वसनीय भागीदार असून आगामी काळात व्यापाराशिवाय उच्च शिक्षण, कौशल्य विकास, चित्रपट सहनिर्मिती, कला आणि संस्कृती तसंच पर्यटन वाढविण्याबद्दल कसोशीनं प्रयत्न करणार असल्याची माहिती ऑस्ट्रेलियाचे मुंबईतील नवनियुक्त वाणिज्यदूत पॉल मर्फी यांनी आज दिली. पॉल मर्फी यांनी आज राज्यपाल रमेश बैस यांची राजभवन मुंबई इथं सदिच्छा भेट घेतली त्यावेळी ते बोलत होते. भारतीय विद्यापीठांसोबत पदवी अभ्यासक्रमात सहकार्य, विद्यार्थी आदान प्रदान, परस्पर देशांमधील पदव्यांना मान्यता, कमवा शिकवा आणि पर्यटन करा आदी योजनांबद्दल विचारविनिमय सुरू असल्याचं तसंच पर्यटनाला अधिक चालना देण्यासाठी ब्रिस्बेन आणि पर्थ ही शहरे देखील मुंबईशी थेट विमानसेवा सुरू करण्याबाबत विचार करीत असल्याचं त्यांनी सांगितलं. जागतिक जलदिन आज साजरा होत आहे. पाण्याच्या बचतीसाठी जागरुकता निर्माण व्हावी याकरिता संयुक्त राष्ट्रसंघानं 1992 झालेल्या अधिवेशनात 22 मार्च हा दिवस जलदिन म्हणून घोषित केला होता. शांततेसाठी पाणी ही यंदाच्या जलदिनाची संकल्पना आहे. जलदिनानिमित्त पाण्याचं महत्व सांगणारी ध्वनीचित्रफीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटरवरून जारी केली. पाणी आपला महत्वाचा स्रोत असून सर्वांनी पाण्याचं संरक्षण आणि शाश्वत व्यवस्थापन करण्याचं आवाहन पंतप्रधानांनी केलं आहे. काँग्रेसनं काल लोकसभेसाठी 57 उमेदवारांची यादी जाहीर केली. त्यात राज्यातल्या 7 उमेदवारांचा समावेश असून पुणे लोकसभा मतदारसंघातून रवींद्र धंगेकर, लातूरमध्ये शिवाजीराव काळगे, सोलापूरमध्ये प्रणिती शिंदे, कोल्हापूरमध्ये छत्रपती शाहू महाराज, नंदुरबारमध्ये गोवल पाडवी, अमरावतीमध्ये बळवंत वानखेडे तर नांदेड लोकसभा मतदारसंघातून वसंतराव चव्हाण यांना उमेदवारी देण्यात आली आहे. अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघातल्या पोटनिवडणुकीसाठी काँग्रेसनं साजिद खान पठाण यांना उमेदवारी दिली आहे. या जागेकरिता राजेश मिश्रा यांना उमेदवारी देण्यात आली असल्याचं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जिल्हाध्यक्ष तथा आमदार नितीन देशमुख यांनी जाहीर केलं आहे. भाजपचे वरिष्ठ नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे 27 मार्च रोजी सकाळी 9 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात आपल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांसह लोकसभेच्या जागेसाठी भाजपतर्फे आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज दिवसभर महायुतीमधील नेत्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर या शासकीय निवासस्थानी चर्चा केली. निवडणूक संचालन समितीची बैठक इथं पार पडली. या बैठकीला भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, आमदार आशिष शेलार हे उपस्थित होते. याशिवाय केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे, मंत्री संजय राठोड यांनी सुद्धा आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. भारतीय जनता पक्षानं यापूर्वी आपल्या 20 उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. आता उर्वरित 28 जागांसाठी महायुतीमध्ये जागावाटप होणं बाकी आहे. या पार्श्वभूमीवर आज झालेल्या बैठकांना विशेष महत्व आहे. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. गडचिरोली पोलिसांनी काल खून आणि जाळपोळ अशा हिंसक कारवायांमध्ये सहभागी असलेल्या नक्षल समर्थकाला अटक केली. पेका मादी पुंगाटी असं त्याचं नाव असून तो भामरागड तालुक्यातला मिळे गुडवंचा इथला रहिवासी आहे. त्याच्यावर 1.5 लाखाचं बक्षीस होतं. पोलिसांचं जलद प्रतिसाद पथक आणि केंद्रीय राखीव दलाचे जवान भामरागड तालुक्यातल्या जंगलात नक्षलविरोधी अभियान राबवत असताना त्याला अटक करण्यात आली. नक्षलांना रेशन पुरवणं, त्यांची पत्रकं टाकणं, नक्षलांच्या बैठकींसाठी गावकऱ्यांना बोलावणं आदी कामं तो करत होता अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. येत्या रविवारी आणि सोमवारी होळीचा सण सर्वत्र उत्साहात साजरा केला जाणार असून या सणानिमित्त रविवार दिनांक 24 मार्च रोजी सायंकाळी 7 वाजेपासून सोमवार दिनांक 25 मार्च रोजी संपूर्ण दिवसभर शहर बससेवा बंद राहणार आहे. मंगळवारी 26 मार्च रोजी सकाळी 6 वाजेपासून बसेसची सेवा पूर्ववत सुरू होईल अशी माहिती मनपाच्या परिवहन विभागाद्वारे देण्यात आली आहे. यावर्षी राज्यात सर्वाधिक युवा मतदारांनी नोंदणी करून नागपूर मतदारसंघाच्या शिरपेचात मानाचा तुरात रोला आहे. प्रत्येक मतदारांमध्ये मतदानासाठी येत असलेल्या जबाबदारीचं भान आता प्रत्यक्ष मतदानामध्ये परावर्तित व्हायला हवं. यासाठी त्यांना मतदान करण्यासाठी कर्तव्याचं भान द्या असं आवाहन जिल्हाधिकारी डॉ विपिन इटनकर यांनी सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्स यांना केलं आहे. नागपूर मतदारसंघात 75% अधिक मतदानाची टक्केवारी वाढावी या उद्देशानं आयोजित केलेल्या बैठकीत ते बोलत होते. युवा पिढीला भुरळ घालणाऱ्या इन्स्टाग्राम, रील्स, फेसबुक, रेडिओ जॉकीज असे सोशल मीडियावर प्रभुत्व असलेल्या इन्फ्लुएन्सर्स यांना या बैठकीसाठी विशेष निमंत्रित केलं गेलं होतं. आजची युवा पिढी ही रील्स आणि इतर सोशल मीडियावरील संदेशांना तत्काळ प्रतिसाद देते. यातील सामाजिक आशय आणि संदेशांचा भाग लक्षात घेतला तर एका अर्थानं इन्फ्लुएन्सर्स हे लोकशिक्षकच आहेत. आपल्या देशाच्या लोकशाहीला सक्षम करणाऱ्या मतदान जनजागृती मोहिमेत आपलं उत्तरदायित्व लक्षात घेऊन सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्स यांनी पुढे आलं पाहिजे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. यावेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सौम्या शर्मा यांनी स्वीप अंतर्गत हाती घेतलेल्या विविध उपक्रमांची माहिती उपस्थितांना दिली. डॉ पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला आणि सेंद्रिय शेती संशोधन संस्था स्वित्झर्लँड यांच्या संयुक्त विद्यमानं सेंद्रिय कापूस भविष्यातील वाटचाल या महत्वपूर्ण विषयावरील एक दिवसीय राष्ट्रीय कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं आहे. त्याच्या उद्घाटनप्रसंगी बोलताना सेंद्रिय पद्धतीनं कापूस लागवडीचं तंत्रज्ञान सर्वदूर प्रसारित होण्यासाठी सार्वत्रिक प्रयत्नांची मोट बांधण्याचं आवाहन कुलगुरू डॉ शरद गदाक यांनी उपस्थित शेती क्षेत्रातील शास्त्रज्ञांना केलं. केंद्रीय कापूस संशोधन संस्था नागपूरचे संचालक डॉ वाय जी प्रसाद हे देखील यावेळी उपस्थित होते. विदर्भाच्या जमिनीचा हवामानाचा आणि पीक पद्धतीचा विचार करता कपाशीसारख्या नगदी पिकांचं खूप महत्व आहे असं मत त्यांनी यावेळी व्यक्त केलं. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विविध मतदारसंघ उमेदवार यांच्याविषयी सविस्तर माहिती देणारा कार्यक्रम लोकप्रसारक के साथ लोकनिर्णय 2024 आता दररोज सायंकाळी 7 ते 7:30 या वेळेत 3 जूनपर्यंत आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून थेट प्रसारित करण्यात येणार आहे. याच कार्यक्रमाचा ध्वनिमुद्रित भाग सोमवार वगळता रोज सकाळी 9:30 ते 10 या वेळेत प्रसारित करण्यात येईल. गोंदिया शहरात फॅन्सी नंबर प्लेट तसंच कर्ड कर्कश सायलेन्सर लावून दुचाकी वाहन चालविणाऱ्या अनेक लोकांना अडवून त्यांच्या वाहनांचे नंबर प्लेट आणि सायलेन्सर्स काढून कारवाई करण्यात आली. कारवाई करण्यात आलेल्या वाहनांची संख्या 100 अधिक असून गोंदिया शहर वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक आणि त्यांच्या पथकानं ही कारवाई कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासह ध्वनी प्रदूषण टाळण्याच्या दृष्टीनं केल्याचं आमच्या प्रतिनिधीनं कळवलं आहे. होळी सणाच्या पार्श्वभूमीवर प्रदूषण आणि पर्यावरणाचं होणारं नुकसान टाळण्यासाठी अंधश्रद्धा निर्मूलन समिती वाशिमचे कार्याध्यक्ष पी एस खंदारे हे संत गाडगेबाबांच्या वेशात जनजागृती करत आहेत. होळी पेटवा लहान, पोळी करा गरीबांना दान असं आवाहन करत आहे. तसंच यावर्षीच्या होळीमध्ये दारू, गुटखा, तंबाखू या व्यसनांची देखील होळी करा असंही आवाहन ते करीत आहेत. भारतीय रिझर्व्ह बँकेच्या केंद्रीय मंडळाची 607वी बैठक नागपुरात संपन्न आणि लोकशिक्षकांच्या भूमिकेतून मतदानाच्या कर्तव्यपालनाचे भान द्या. नागपूर जिल्हाधिकारी डॉ विपिन ईटनकर यांची सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्स यांना साद. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.